नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूया काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रारंभ केला। 61 पिकांसाठी हे वाण विकसित केले गेले आहेत। त्यात भरडधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाले, ऊस, कापूस, फळं, भाज्या आणि औषधी वनस्पतींसह विविध पिकांचा समावेश आहे। यावेळी प्रधानमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधला। ही नवी वाणं तयार केल्याबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं। नव्यानं विकसित होणाऱ्या वाणांच्या फायद्यांबद्दल कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी अशा सूचना प्रधानमंत्र्यांनी केल्या। ही नवी वाणं खर्च कमी करणारी तसंच पर्यावरण स्नेही असल्यानं अतिशय फायद्याची असल्याचं मत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी व्यक्त केलं। मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातला भारताचा प्रमुख भागीदार असल्यानं भारत आणि मालदीवमधलं सहकार्य हे पारंपरिक भूमिकेपलीकडचं आहे असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। मालदीवमध्ये अड्डू भराव प्रकल्प आणि अड्डू किनारा संरक्षण प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते बोलत होते। अड्डू एक प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करायचा शाश्वत मार्ग शोधण्याकरिता भारतानं या दोन प्रकल्पांसाठी मालदीव सरकारसोबत भागीदारी केली आहे। 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प अड्डूच्या सर्वांगीण आर्थिक विकासात हातभार लावेल असं डॉ जयशंकर म्हणाले। माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं। ते 93 वर्षांचे होते। नटवर सिंह यांना 1984 पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं। त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत। नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे। परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुत्सद्देगिरीमध्ये सिंग यांनी भरीव योगदान दिल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप आज होणार आहे। भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12:30 वाजता हा समारोपाचा समारंभ सुरू होईल। 2 ऑलिम्पिक पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश या कार्यक्रमात भारताचे ध्वजधारक असतील। सध्याच्या पदक तालिकेत भारत 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह 71 स्थानावर आहे। चीन पहिल्या, अमेरिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।